चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांवर कठोर कारवाईचे संकेत। ऊस शेतकरी प्रलंबित थकबाकीमुळे खूपच चिंतेत आहेत। त्यांना शांत करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहेत। 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुझफ्फरनगरमधील ऊस शेतकऱ्यांशी संपर्क साधून लवकरच थकबाकी भागवण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही दिली। जिल्हा प्राधिकरणांनी थकबाकी भागविण्यासाठी साखर कारखान्यांना 31 ऑगस्टची मुदत दिली आहे आणि थकबाकी चुकती न झाल्यास कठोर कारवाईची चेतावणी दिली आहे। केंद्र सरकारने साखर हंगामासाठी ऊसाची FRP प्रतिटन 2750 रुपये कायम ठेवला आहे। या निर्णयावर ऊस उत्पादक शेतकरी नाखुश आहेत। सध्याच्या अहवालानुसार चालू हंगामात भारतात साखर कारखान्यांकडे तब्बल 15,222 करोड रुपये देय आहे। ऊस देय न भरल्यास विविध राज्यातील शेतकऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे आणि तसेच सरकारवरही देय भागविणेबाबत दबाव आणला जात आहे।